आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गडचिरोली इथं वीरगती प्राप्त झालेल्या C-60 कमांडो महेश नागुलवार यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 2 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. गडचिरोली इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. खाद्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी उच्च दर्जाची गुणवत्ता आणि संरचना आवश्यक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन. वेव्ज संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोळसा मंत्रालयानं कोळसा गॅसिफिकेशनसाठी दिले आर्थिक प्रोत्साहन. चंद्रपूर जिल्ह्यातील 2 प्रकल्पांना 1400 कोटींच्या वर प्रोत्साहन राशी. आता सविस्तर बातम्या. नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीरगती प्राप्त झालेल्या C-60 कमांडो महेश नागुलवार यांना अर्पण केली. भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत C-60 जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला. मात्र या कारवाई दरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचे काल निधन झाले. त्यांच्या शौर्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 2 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षकांशी थेट संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. महाराष्ट्र पोलीस दल आणि आम्ही सारे नागुलवार यांच्या कुटुंबियांसोबत आहोत असे त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात स्पष्ट केले आहे. दरम्यान नागुलवार यांच्या पार्थिवाला आज गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर मानवंदना देण्यात आली. त्यानंतर अनखेडा इथं सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. खादी आणि ग्रामोद्योग तसंच इतर लघुउद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असून या हातमाग खादी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांची संरचना आणि उच्च दर्जाची ठेवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूरच्या स्थानिक अमृत आंध्र भवन येथे खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ KVIC वतीनं आयोजित राज्यस्तरीय खादी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
हमारे देश के विकास में हमारे लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, हैंडलूम, हैंडीक्राफ्ट, इसकी बहुत महत्वपूर्ण भूमिका है. ज्यादा से ज्यादा लोगों के सहयोग से सबसे ज्यादा उत्पादन होना चाहिए. इसका मतलब यही है कि देश में रोजगार निर्माण होना चाहिए. हमारे देश के एक्सपोर्ट में भी खादी ग्रामोद्योग कमीशन की बहुत महत्वपूर्ण भूमिका है. आवश्यकता इस बात की है कि हमें समय के अनुसार हमारी क्वालिटी और डिजाइन इसके बारे में सोचना होगा.
याप्रसंगी KVIC अध्यक्ष मनोज कुमार उपस्थित होते. हे प्रदर्शन आगामी 16 फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे. या प्रदर्शनात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील खादी संस्थांसह विविध राज्यांतून 60 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. खादी हा भारताचा राष्ट्रीय वारसा असून त्याचा अवलंब करून आपण देशाची सेवा करू शकतो असं गडकरी यावेळी म्हणाले. KVIC अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंडियाज न्यू खादी या खादी क्रांतीनं गेल्या 10 वर्षांत खादी आणि ग्रामोद्योगांचा व्यवसाय 1,55,000 कोटी रुपयांच्या पुढे नेला आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात 10.17 लाख नवीन लोकांना रोजगार मिळाला आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत सन 2022-23 पासून राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी आज विद्यार्थ्यांना अपयशाच्या भीतीची चिंता न करता त्यांच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करण्याचे आणि त्यांच्या कमकुवतपणावर मात करण्याचे आवाहन केले. परीक्षा पे चर्चा 2025 या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात पदुकोण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. आपल्याला सतावणाऱ्या काळजीविषयी संवाद साधा यावर त्यांनी भर दिला.
डिप्रेशन, एंग्जाइटी, स्ट्रेस कभी भी किसी को भी हो सकता है. जैसे श्री नरेंद्र मोदी जी ने उनके किताब एग्जाम वॉरियर्स में भी लिखा है, एक्सप्रेस नेवर सप्रेस. इट रियली टेक्स ऑफ अ लॉट ऑफ वेट ऑफ योर शोल्डर्स एंड व्हेन यू आर प्रिपेयरिंग फॉर एग्जाम्स इन पर्टिकुलर यू स्टार्ट फीलिंग बेटर. यू फील लाइक अच्छा अब मैं एग्जाम पे मैं फोकस कर सकती हूँ क्योंकि मेरा जो इश्यू है उसके बारे में मैंने बात किया है एंड यू आर एबल टू जस्ट फोकस एंड लिव अ हेल्दियर बेटर लाइफ.
विद्यार्थ्यांनी आव्हानांना स्पष्टतेनं आणि दृढ निश्चयानं तोंड द्यावं आणि काही चुका झाल्यास घाबरू नये असं ते म्हणाले. भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय खदान मजदूर संघाचं 19वं त्रिवार्षिक अधिवेशन नागपुरातील डॉ हेडगेवार स्मृती भवन रेशीमबाग नागपूर येथे होत असून या 2 दिवसीय अधिवेशनाचं उद्घाटन सुरेंद्र कुमार पांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. 2 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात मजदूर संघाच्या विविध विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी उद्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहे. देशात कोणत्याही मुलाला कुठलाही भेदभाव न करता शिक्षणाचा अधिकार मिळायला हवा. मात्र त्याचवेळी रोहिंग्यांच्या मुलांना ह्या सुविधा देण्याआधी भारतात असलेल्या रोहिंग्या कुटुंबांची नागरिकत्वाची स्थिती तपासायला हवी असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. रोहिंग्या निर्वासितांच्या मुलांना दिल्लीच्या शाळेत प्रवेश मिळावा आणि सरकारच्या इतर सुविधाही मिळाव्यात अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयानं हे मत व्यक्त केलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं मुंबईमध्ये ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025 या मनोरंजन क्षेत्रातील जागतिक संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे. संमेलन 1 ते 4 मे 2025 दरम्यान जिओ कॉन्व्हेक्शन सेंटर येथे होईल. जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कलागुण सृजनशीलता दाखविण्याची ही नामी संधी आहे. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट बाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कोळसा मंत्रालयानं 8,500 कोटी रुपयांच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रोत्साहन योजनेच्या श्रेणी 2 अंतर्गत निवड झालेल्या अर्जदारांना करार संबंधी लेखी पत्रे जारी करून भारताच्या महत्वाकांक्षी कोळसा गॅसिफिकेशन उपक्रमात महत्वपूर्ण प्रगती केली आहे. चंद्रपूरमधील भद्रावती इथं न्यू एरा क्लीनटेकच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये आर्थिक प्रोत्साहन मंजूर करण्यात आलं आहे. एकूण प्रकल्प खर्च 6,976 कोटी रुपये असून याचे उद्दिष्ट 0.33 MMTPA अमोनियम नायट्रेट 0.1 MMTPA हायड्रोजन उत्पादन करणं हे आहे. या व्यतिरिक्त हा प्रकल्प कार्बन कॅप्चर युटिलायझेशन आणि स्टोरेज तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करेल. याशिवाय ग्रेटा एनर्जी लिमिटेडला चंद्रपूरमधील MIDC भद्रावती इथल्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पासाठी 414.1 कोटी रुपये आर्थिक प्रोत्साहन देण्यात आले आहे. नागपूर सिकंदराबाद या 20 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसचे डबे कमी करण्यात येणार असून येत्या 19 तारखेपासून या गाडीला 8 डबे असतील. ही गाडी दिवसा प्रवास करत असल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचं दिसून आल्यानंतर मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या इंग्रजी आणि विदेशी भाषा अध्ययन विभागाद्वारे चिनी संस्कृतीचा परिचय या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेअंतर्गत काल मुंबईस्थित गणप्रजातंत्र चीन कॉन्सुलेट जनरल कार्यालयातील प्रतिनिधी कौन्सल जनरल खोन शिएन हुआ, व्हाईस कौन्सल पियोट फाटपेड आणि फान स वेई यांचे स्वागत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो कृष्ण कुमार सिंह यांनी केलं. कौन्सल जनरल खोन शिएन हुआ यांनी पीपीटीद्वारे चीनचा विकास, सुधारणा आणि चीन भारत संबंध या विषयावर व्याख्यान दिले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गडचिरोली इथं वीरगती प्राप्त झालेल्या C-60 कमांडो महेश नागुलवार यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 2 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. खादी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी उच्च दर्जाची गुणवत्ता आणि संरचना आवश्यक. वेव्ज संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र संध्याकाळी 6:15 प्रसारित केल्या जाईल. नमस्कार.